अनेकदा असंही होतं की आपल्याच माणसाची आपल्याला नव्यानं ओळख होते. म्हणजे असं की त्या व्यक्तीचे अनेक पैलू आपल्याला माहितीच नसतात, किंवा आपण त्यांचा अर्थ आपल्या दृष्टिकोनातून लावलेला असतो. आणि जेव्हा अनुभवातून तावून सुलाखून आपला दृष्टिकोन बदलतो, तेव्हा त्याच व्यक्तीच्या त्याच वागण्याचे संदर्भ बदलतात. वाटतं की अरेच्चा, हे आधी कसं आपण पाहिलं नाही. लहानपणी लपंडाव खेळताना ज्याच्यावर डाव आलाय त्याला आम्ही इथंच हाय पण दिसत नाही असं चिडवायचो. तशीच अवस्था बऱ्याचदा मोठ्यांचीही असते. पण नभ उतरू आले, अंग झिम्माड झाले, अशा मनाच्या उन्मनी अवस्थेत आपल्या प्रियाच्या साध्या साध्या कृतींनाही नवा अर्थ प्राप्त होतो. आणि आपल्या लक्षात येतं की त्या व्यक्तीमुळे आपल्या जगण्याला किती वेगळा अर्थ प्राप्त झालाय. वाटेवरच्या काट्यांचं बोचरे पण किती कमी झालंय. आपल्या आयुष्यात चांदणं शिंपणाऱ्या या व्यक्तींची जाणीव आपण किती अभावानंच ठेवतो नाही. पण कधी कुणी राजा बढेंसारखा संवेदनाशील मनाचा कवी लिहून जातो, चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले, ओंजळी उधळी त मोती हासली तारा फुले.
जी पाहुते मेघा